विशेष करून कौरव पक्षाकडून हे नियम न पाळण्याची सुरुवात झाली. एकूणच अधर्म आणि अन्याय यांचा प्रादुर्भाव या पाच दिवसाच्या युद्धांमध्ये शिगेला जाऊन पोहोचला. त्याच्यामध्ये अभिमन्यूचं वर्ष ज्या रीतीने झाला तो या अन्यायाच्या संस्कारेचा कळप म्हणता येईल अशा पद्धतीने त्याला झाली. या सगळ्या प्रकरणाचा प्रारंभ मात्र द्रोणाचार्यांनी एका बैसावत क्षणी दुर्योधनाला दिलेल्या एका वराने झाला. शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत निपुण असलेले आणि गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले आणि द्रुपद राजामुळं स्वाभिमान दिवसले गेलेले, त्यामुळं धृतराष्ट्राच्या आणि पंडूच्या मुलांना शस्त्रास्त्राचे शिक्षण देण्याची जबाबदारी उचललेले आणि त्यांच्या सर्वी द्रुपद राजाचा पराभव करणारे असे द्रोणाचार्य क्षत्रिय पार्श्वभूमी यत्किंचितही नसताना क्षत्रियांसारखं संपूर्ण वर्तन त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या हातून घडलं. तरीही जेव्हा वर्णाप्रमाणे वर्तन संस्कार एक आणि वर्तन एक दुसऱ्या प्रकारचं असं करायला लागतं तेव्हा क्षत्रियांना उचित अशा पद्धतीने चाललेल्या युद्धात भीष्म सेनापती असताना जेव्हा द्रोण सेनापती झाले तेव्हा मात्र शास्त्र कर्म करत असले तरी देखील एकूण परिस्थिती अत्यंत गोंधळाची अशी झाली. पहिलं म्हणजे दुर्योधनांनी सेनापती पदा करता म्हणून जेव्हा अभिषिक्त केलं तेव्हा द्रोणाचार्यांना फार मोठा गौरव वाटला. आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी सर्व सेनेच्या समक्ष म्हटलं की भीष्मानंतर मला हे जे सर्व सेनापती प्रति दिलं आज माझ्याकडून तू काहीतरी फळ प्राप्त करून घे. तुझं कोणतं म्हणून मी या निमित्ताने पूर्ण करू. द्रोणाचार्यांना या प्रसंगाचा विलक्षण अभिमान त्यावेळेला तरी वाटलेला होता की आपण राष्ट्र राजा असलेला आणि फार मोठा गुरुवंश असलेल्या अशा सेनेचे आपण सेनापती झालो. तरी देखील एकूण द्रोणाचार्यांची वृत्ती जी होती ती वृत्ती सतत क्षत्रिय राहू शकत नव्हती ही एक अडचण होती. क्षत्रिय धर्माचं परिपूर्ण पालन प्रत्येक वेळेला करता येत होतं असं नव्हतं. ब्राह्म्य वृत्ती देखील जागी होत असे असं सर्व असल्यामुळं दुर्योधनाने कर्णाशी आणि दुशासनाशी विचार विनिमय केला आणि असं सांगितलं की तुम्ही मला जर वर देणारच असला तर युधिष्ठिराला जीवित पकडून माझ्या सभेत आणून द्या अशा प्रकारे मला तुम्ही वर द्या असं द्रोणाचार्यांना त्यांनी वर मागितला. प्रत्यक्षात दुर्योधनाने दुर्योधन कपट करू इच्छित होता पण द्रोणाचार्यांना असं वाटलं की युधिष्ठिर अजात शत्रू असल्यामुळं दुर्योधन युधिष्ठिराचा वध करू इच्छित नाही. त्याला जिवंत पकडायला सांगतो तर ही अतिशय सोपी गोष्ट आहे. आणि त्यामुळं त्यांनी दुर्योधनाला विचारलं की युधिष्ठिराला मारल्याने खरं म्हणजे तुझा फायदा होणार आहे आणि तू जिवंत पकडून आणायला सांगतो तेव्हा दुर्योधनांनी असं उत्तर दिलं की युधिष्ठिराला जर मी मानलं तर माझा विजय होण्याची कोणती शक्यता नाही कारण अन्य पांडव आम्हाला अवश्य मारतील पण सत्य प्रतिज्ञा युधिष्ठिराला जिवंत पकडून आणल्यावर मी परत त्याच्याशी जीव खेळेन त्याला जीवतामध्ये हरवेन आणि परत त्यांना अभिमानात झाडेल. त्यामुळं तुमच्या नेतृत्वाखाली काही अनुचित माझं हातून घडलं युधिष्ठिराला मारण्यासारखं असं जर होणार नाही, पुढची जबाबदारी तरी माझी. एकूणच हे सगळं झाल्यानंतर दीर्घकाळ माझा विजय कायम राहील असं दुर्योधन म्हटल्यानंतर आचार्यांना त्याचा एकूण पूर्वी भाव लक्षात आला आणि ते आपण म्हणाले की जर अर्जुन युद्धामध्ये युधिष्ठिराचं रक्षण करत असेल तर कठीण आहे, जर अर्जुन दूर असेल तर मात्र युधिष्ठिराला मी तुला पकडून दिला असतो. अर्जुनाच्या एकूण अद्रियत्वाचं आणि दिव्य शस्त्र आणि आंतरयाचं वर्णन करून द्रोणाचार्य म्हणाले की तो कोणत्याही शक्य असलेल्या उपायांनी अर्जुनाला युद्धापासून होत नाही. अर्जुन रणभूमीतून जर दूर झाला तर युधिष्ठिराला पकडायला दोन घंटा मला लागणार नाही. गुप्तचारांकडून युधिष्ठिराला द्रोणाचार्यांची ही प्रतिज्ञा कळली तेव्हा युधिष्ठिर अतिशय चिंतामग्न झाले. सगळ्यांच्या समक्ष अर्जुनाला युधिष्ठिर म्हणायला लागले की द्रोणाचार्यांची प्रतिज्ञा तू ऐकली तर आता अशी निधी कर की ज्यांनी त्यांची प्रतिज्ञा तरी सफल का. माझ्या समीप राहून तू कायम युद्ध करत राहा. तेव्हा अर्जुन म्हणाला की कोणत्याही परिस्थितीत आचार्याचा वध मी करणार नाही, पण दुर्योधनाचा मनोरथ पुरा होऊ देणार नाही हेही निश्चित. मी जिवंत असेल आचार्य करून तुला पकडू शकणार नाही एवढं मी तुला खात्री देतो. आणि द्रोणाचार्य सेनापती असताना पहिल्या दिवशी अर्जुनाला रणभूमीपासून दूर नेण्याचा कोणताही उपाय कौरव करू शकले नाही. त्यामुळं द्रोणाचार्य देखील युधिष्ठिराला घेऊन जाऊ शकले नाही. द्रोणाचार्यांच्या दृष्टीने एवढी बुद्धिमत्ता त्यांनी वापरलेली होती की अर्जुनाला दूर करणं यांना कठीण, त्यामुळे मग ज्याचे कुठील डाव आहेत ते आपल्यामुळं यशस्वी झाले असं तरी विधान होणार नाही. युद्धाच्या संध्याकाळी थांबल्यानंतर द्रोणाचार्य दुर्योधनाला म्हणाले की मी अगोदर तुला सांगितलेलं होतं की अर्जुनाच्या उपस्थितीमध्ये युधिष्ठिराला कोणी पकडू शकत नाही. अर्जुनाला युद्धपासून दूर नेण्याचा विचार त्यांनी परत एकदा मांडला आणि अर्जुनाला दूर नेण्याचा मार्ग देखील त्यांनी सुचवला. ते म्हणाले की कोणी जर वीर आव्हान देईल अर्जुनाला युद्धामध्ये तर अर्जुन ते आव्हान टाळू शकणार नाही आणि अर्जुनाला अशा प्रकारे युद्धभूमीपासून युद्ध करत दूर नेणं हा उपाय जर केला तर युधिष्ठिराला अवश्य पकडून देईल. द्रोणाचार्यांचं हे वचन ऐकून तिथं असलेला सुशर्मा आपल्या भावांसकट पुढे आला आणि तो म्हणायला लागला की अर्जुनाकडून आम्ही नेहमी अपमानित झालेले आहोत, आम्हाला अर्जुनाचा प्रतिशोध देखील घ्यायचा आहे. त्यामुळे सुशर्मेने तिथं प्रतिज्ञा केली की ही भूमी एकतर अर्जुनरहित होईल अथवा आम्ही तरी निघून जाऊ, अशा प्रकारचे युद्ध आम्ही करू. आणि सुशर्मेच्या पाठोपाठ त्याच्या पाच भावांनी आपल्या 10,000 रथींसह तशीच प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली. अशी प्रतिज्ञा करून जवळपास 50,000 सुशर्म्याच्या उत्तम नेतृत्वाखाली जमलेले असे शपथ घेणारे सर्वीर अर्जुनाला युद्धाकरता आव्हान देऊन युद्धभूमीच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या दिवशी घेऊन गेले. हे आव्हान ऐकून अर्जुन प्रथम युधिष्ठिराजवळ आला आणि म्हणाला की माझं असं व्रत आहे की मला जर कोणी युद्धासाठी बोलली तर मी ते टाळू शकणार नाही, मी माझं ऐकणार नाही. त्यामुळे सुशासनाचा वध करण्याची मला तू आमिष्या दे. आचार्य द्रोणांच्या प्रतिज्ञेचं स्मरण युधिष्ठिराने करून दिल्यावर अर्जुन म्हणायला लागला की हा सत्यजित पांचाल कुमार तुझं रक्षण करण्यासाठी इथे ठेवलेला आहे आणि हा जिवंत असेपर्यंत आचार्य तुला निश्चित देऊ शकत नाही. यदा कदाचित सत्यजिताला जर रणभूमीत वीरगती प्राप्त झाली तर बाकीचे सगळे जरी अवतीभोवती असले किंवा बरोबर असले तरी देखील तो युद्धभूमी सोडून निघून जा. पण मला आता या ठिकाणी लढायला जाणं आवश्यक आहे. युधिष्ठिरांनी अर्जुनाला युद्धाची अनुज्ञा दिली, आशीर्वाद दिला आणि अर्जुन गुण झाल्यामुळे कौरव सेनेनी मोठ्या प्रसन्नपणाने युधिष्ठिराला सगळ्याचा प्रयत्न सुरू केला. हे जे सुशर्म्याच्या नेतृत्वाखाली असलेले सर्व योद्धे अर्जुनाचा रथ येत असताना हर्षपूर्ण गर्जना करू लागले आणि घोर युद्ध करत करत अर्जुनाला त्यांनी बरंच दूर नेलं. इकडे द्रोणाचार्यांनी सत्यजी द्रोणसेनी पांचाळ राजकुमार या सगळ्यांचा वध केला. पांडव सेनेची प्रचंड विजयहार झाली आणि कशात राजा भगदत्त एका मधोत्पष्ट हत्तीवर आरूढ होऊन पांडव सेनेमधला अर्जुनाने श्रीकृष्णांना असं म्हटलं की राजा भगदत्त बहुतेक युद्ध करायला आलेला आहे, तो एकटा देखील सगळ्या सैन्याचा विनाश करेल, त्याला आवड घालणारा आपल्या दोघांशिवाय तिथं कोणी नाही दुसरा, त्यामुळं भगदत्ता जवळ जाणं असं आपलं कर्तव्य आहे आणि भगदत्ताशी लढण्यासाठी म्हणून अर्जुनाला भगदत्ताकडे वळायला लागलं. सुशर्म्याला बाजूला काढून भगदत्तानी अर्जुनावर खूप मोठा हल्ला चढवला. त्यांच्यामध्ये खूप नगोर असं युद्ध झालं. भगदत्तानी श्रीकृष्ण हे त्यांचे शत्रू असल्यामुळं श्रीकृष्णांवर सुवर्णमय दंडानी युद्धाची एक लोहमय शक्ती सोडली. अर्जुनाने बाणांनी त्याचे तुकडे केले. भगदत्तानी नंतर मात्र वैष्णवास्त्र प्रगट केलं, आपल्या अंकुशालाच वैष्णवास्त्रांनी अभिमंत्रित केलं. अर्जुनाच्या छातीला लक्ष्य करून त्यांनी ते सोडलं तेव्हा अर्जुनाच्या जवळ ते अस्त्र येत असताना रथामध्ये सारथी पदावर असताना तत्काळ उभं राहून आणि त्या अस्त्राला सामोरं जाऊन भगवंतांनी ते अस्त्र आपल्या छातीवर घेतलं. त्या अस्त्राच वैजयंती मालेमध्ये रूपांतर झालं. अर्जुनाने भगवंताला असं म्हटलं युद्ध न करण्याची प्रतिज्ञा करून केवळ सारथ्य कर्म करीन असं तू म्हटलेलं होतं. माझ्यावर विशेष संकट आलेलं नसताना अशा प्रकारे युद्धाला सिद्धवून एकदम मध्ये उभा का राहिला? तेव्हा भगवान असं म्हणाले की पूर्वी नरकासुरांनी पुत्राच्या वराच्या रूपाने हे वैष्णवास्त्र मागून घेतलेलं होत. नरकासुराच्या वधानंतर ते अस्त्र भगदत्ताला मिळालं. इंद्र आणि रुद्र यांच्यासह त्रिभुवना कोणी असा देव नाही तो या अस्त्राला अवश्य आहे, म्हणून तुझ्या रक्षणासाठी मी ते त्याच्यापासून काढून घेतलं. भगवान श्रीकृष्णांमुळं प्रत्येक वेळेला पांडवांचा बचाव झाला. श्रीकृष्ण म्हणाले की आता मात्र तुझा वैरी आणि देवांचा द्रोही असलेल्या या भगदत्ताचा तू वध कर. अर्जुनाने भगदत्ताचा वध केला. त्या दिवशी तो युद्ध थांबलं. युधिष्ठिराला धरून घेण्याचा संकल्प दुसऱ्या दिवशीही व्यर्थ झाला. नेहमीप्रमाणे दुर्योधनाने द्रोणाचार्यांना खूप मोठा दोष दिला, त्यांची एकूण खरडपट्टीच काढली, त्यांचा बराच अपमान केला, ते पांडवांचे पक्षपाती आहेत अशा प्रकारचा आरोप केला. हे तंत्र त्यांनी भीष्मांवर देखील अवलंबिलेलं होतं. द्रोणाचार्यांनी परत एकदा सांगितलं की श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही अजय आहेत आणि ते भगदत्ताच्या निमित्ताने परत मूळ युद्धभूमीवर आले. मला काही करता आलं नाही. अर्धनाशर पांडव पक्षाकडचा पुन्हा एका श्रेष्ठ महारथीला मी अवश्य मारून पाहिजे. मात्र अर्जुनाला दूध घेणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी देखील द्रोणाचार्य सेनापती असताना अर्जुनाला युद्धाचं आव्हान देऊन कुशलम्यानी अर्जुनाला दूध नेलं. घोर संग्राम सुरू झाला आणि द्रोणाचार्यांनी त्या प्रजेला चक्र व्यूहाची निर्मिती केली. वेगवेगळ्या ठिकाणी महारथींची योजना करून तो विरोध ही खूप दुर्दैव इतिहासाचा केला. चक्रव्यूहाचं पूजन करण्याचं ज्ञान पांडवांमध्ये पांडव पक्षामध्ये एकट्या अर्जुनाकडे होत. पण तिथं अशी माहिती उपलब्ध झाली की अर्जुन नाहीये तरी देखील अभिमन्यू याचा भेद करू शकतो. युधिष्ठिराने अभिमन्यूला बोलावून घेतलं आणि सांगितलं की या चक्रव्यूहाचा भेद करण्याची क्रिया आम्ही तर जाणत नाही. आपल्या सेनेमध्ये स्वतः श्रीकृष्ण अर्जुन तू प्रद्युम्न असे चौघच याचा भेद करू शकतात. सांप्रतकाळी तुझ्या खेरीज तिथं कोणी नाही. अभिमन्यूने चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी म्हणून पुढं जाण्याचं मान्य केलं. पण अभिमन्यू असं म्हणाला की मला चक्रव्यूहाच्या भेदनाचा विधी माहीत आहे, पण आपत्तीत जर सापडलो तर चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याच ज्ञान मला नाही. त्याच्यावर युधिष्ठिर म्हणाला की चक्रव्यूहाचा जर भेद केला तर तुझ्या पाठोपाठ आम्ही सर्व आत येऊ आणि तुझं संरक्षण आम्ही सर्वजण करू. भीमाने देखील म्हटलं की मी तुझ्यावर आत येईन आणि दृष्टीदृंग साध्याची आणि बाकीचे व्यक्तीही तुझं अनुसरण करत पुढे पुढे जावं अशा प्रकारची एक नीती ठरवली गेली. अभिमन्यूने देखील मोठ्या उत्साहाने सांगितलं की चक्रव्यूहामध्ये मी प्रवेश निश्चित करीन आणि माझ्या पित्यांच्या कुळाला साजेचा पराक्रम करीन. मामा श्रीकृष्ण आणि पिता अर्जुन यांना मी आत्मविश्वास प्रसन्न करेन. अभिमन्यूचा रथ येतो आहे असं पाहून द्रोणाचार्यांनी सर्व योद्धे पुढे सरसावले. त्याच्यावर प्रहार करू लागले. द्रोणाचार्य आश्चर्याने पाहत होते की अर्जुनाचा मुलगा वीर अभिमन्यू सर्वांच्या समक्ष व्यूह तोडून आत घुसला. अर्जुनाच्या बरोबरीचा पराक्रम त्याचा मुलगा गाजवतो आहे. द्रोणाचार्य काही काळ अत्यंत प्रसन्न देखील झाले, पण एकूण दुर्योधनाने केलेली निंदा नालस्ती आठवून पाठोपाठ युद्धामध्ये शिरण्यासाठी जे युधिष्ठिर भीमसेन कृष्णद्युम्न आदी सर्व योद्धे प्रयत्न करत होते, तोडून सैन्य मागे हटायला सुरुवात झाली ते पाहून अचानक जयद्रथ पुढे आला आणि त्याने या सर्वांना एकट्याने रोजून धरलं. जयद्रथाला असा वर प्राप्त झालेला होता की युद्धामध्ये अर्जुनाखेरीज एक दिवस सर्व पांडवांना तो रोखून धरू शकेल. त्याचंही असं झालेलं होतं की पांडव वनवासात असताना जयद्रथाने एकटीच आश्रमात असलेल्या द्रौपदीचं हरण केलेलं होतं. पांडव परतल्यानंतर भीमार्जुनांनी जयद्रथाचा पाठलाग केला, द्रौपदीची सुटका केली आणि जयद्रथाचे पाठ पाठ काढून त्याला युधिष्ठिरा पुढे उभं केलं. त्याच्याकडून मी पांडवांचा दास आहे असं बदलून घेतलं. त्याच्यानंतर युधिष्ठिराने त्याला बंधनातून मुक्त केलं, दास्यत्वातून देखील मुक्त केलं, सोडून दिलं आणि अशा प्रकारे लज्जित झालेला आणि अपमानित झालेला जयद्रथ हरिद्वारला गेला आणि शंकराची आराधना करायला लागला. खूप मोठ्या तपस्येनंतर शंकर प्रसन्न झाले आणि आजही पांडवांना मी जिंकून घ्यावं अशा प्रकारचं वर त्यांनी शंकरांकडे सांगितलं. शंकरांनी पांडव अध्येय आहेत आणि अवध्य आहेत असं सांगून तो केवळ एक दिवसापूर्वी अर्जुनाला सोडून इतर चार पांडवांना मात्र युद्धामध्ये रोखून धरू शकशील असा वर दिलेला होता आणि तो नेमका यावेळेला कामाला आला आणि कोणालाच काही करता येईल ना. जयद्रथापुढे कोणाची चाल चालले ना. अभिमन्यू एकटा आज युद्ध करत शिरला आणि त्याला संरक्षण देण्यासाठी म्हणून कोणीही योद्धा पुढे जाऊ शकला नाही. एकेकट्याला हा वीर अजय आहे तेव्हा सर्वांनी मिळून एकदम याच्यावर चढाई करावी अशा प्रकारे शकुनी दुर्योधनाला म्हणायला लागला. कर्णाने द्रोणाचार्यांना विचारलं की या अभिमन्यूला ठार करण्याचा काही उपाय सांगा. तेव्हा आचार्य असं म्हणाले की आपण सर्वजण मिळून याला क्रमशः रथही करू शस्त्रही करू आणि मग याला ठार मारू. द्रोणाचार्य सेनापती असताना अन्यायाचा कळत कसा होत गेला आणि त्याच्यात द्रोणाचार्यांचा देखील कसा सहभाग होता हे पाहण्यासारखं आहे. सर्वांनी मिळून अभिमन्यूशी त्याच तऱ्हेने वर्तन केलं. त्याला रथहीन केलं गेलं, त्याला शस्त्रहीन केलं गेलं, त्याचे एक एक शस्त्र नष्ट करण्यात आलं. अशाही अवस्थेमध्ये अभिमन्यूंनी एक विशाल गदा हातात घेतली. तेव्हा दुशासनाच्या मुलांनी त्याला युद्धाकरता आव्हान दिलं. काही काळ दोघांमध्ये गदायुद्ध झालं. दोघेही एकमेकांच्या गदेच्या अर्थासाठी खाली पडले पण दुशासन पुत्र प्रथम उठला आणि उठू पाहत असलेल्या अभिमन्यूच्या पुस्तकावर त्यांनी गदेचा प्रहार केला. द्रोणाचार्य कर्ण सर्व कौरव महारथी पाहत असताना अन्यायाने अधर्माने अभिमन्यू मारला गेला. संध्याकाळी अर्जुनांनी दिव्यास्त्रांच्या योगाने सुशरण्यासोबत त्याच्या सेनेशी फार मोठं युद्ध करून खूप मोठा संहार करून जेव्हा तो परत शिबिरामध्ये आला तेव्हा सर्व पांडव अत्यंत व्याकुळ आणि हतोत्साह झालेले त्याला दिसले. अभिमन्यू दिसत नाही असं अर्जुनाच्या लक्षात आलं. कोणी काही बोलत नव्हतं. अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्यूचा निष्कर्ष काढला. तो शोक करायला लागला. म्हणायला लागला की अभिमन्यूचा जर मी आता पाहणार नाही तर मीही गमावलो करायला जाईल. स्वतः श्रीकृष्ण पुढारे आणि ते म्हणाले की असा व्याकुळ होऊ नकोस. युद्धामध्ये पाठिंब दाखवणाऱ्या सर्व शिवीरांचा हाच मार्ग आहे. विशेषतः ज्या क्षत्रियांची जीविका युद्धांनी चालते त्यांना याच मार्गाने जायला लागत. युद्धामध्ये मागवर न फिरणाऱ्या शूरवीरांना मृत्यू हा अटळ कधी कधी घडतो. अभिमन्यू कशा प्रकारे पूर्ण लोकात गेलेला आहे. अभिमन्यूच्या वधाचा साधा वृत्तांत जाणण्याची इच्छा अर्जुनाने व्यक्त केली. युधिष्ठिराने आरंभापासून सर्व घटनांचं वर्णन केलं. अभिमन्यूच्या पाठोपाठ त्यांनी निर्माण केलेल्या मार्गाने चक्रव्यूहामध्ये आग शिरण्याचा प्रयत्न करत असताना न्यू नरेश राजा जयद्रथाने कशा रीतीने सर्वांना झोपून धरलं हे वर्णन अर्जुनाने ऐकलं आणि पुढे द्रोणाचार्य कर्ण सर्व महाराजी काफी अभिमन्यूला सतत उपलब्ध त्याही अवस्थेत अभिमन्यूंनी तसा पराक्रम केला आणि शेवटी दुशासनाच्या उग्रादी कथेच्या आखाताने त्याचा कसा वर्णन केला हे सर्व युधिष्ठिराने सांगितलं. हा वृत्तांत ऐकून अर्जुन अतिशय व्यथित झाला आणि थोड्या वेळाने अर्जुन सावध झाला. त्या विषादामध्ये हळूहळू त्याच्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला. तो दीर्घ श्वास सोडायला लागला. उन्मत्ताप्रमाणे त्याची नजर सगळीकडे पाहायला लागली आणि त्यांनी घोर प्रतिज्ञा केली की सर्वांसमक्ष मी सत्य प्रतिज्ञा करतो की उद्या जयद्रथाला मी अवश्य मारेन. पुढे अर्जुन म्हणाला की जर मी असं करू शकलो नाही तर बाकी लोकांना जी गती प्राप्त होते ती गती मला प्राप्त होवो. असं म्हणत अर्जुनाने लगेच दुसरी प्रतिज्ञा घेतली की त्या बापी जयद्रथाचा संवर्धन करण्यापूर्वी जर तुझ्या हस्ताला गेला तर इथंच अग्नी प्रज्वलित करून मी देखील त्या अग्नीत प्रवेश करेन. अर्जुनाचा क्रोधावेश आणि आत्मविश्वास दोन्ही अतिशय दांडा असा निर्माण झालेला होता. अर्जुनाने दोन्ही हातांनी गांडीव धनुष्याचा चमत्कार केला. पांडवांच्या शिबिरामध्ये अनेक वाद्य वाजायला लागली. वीरांचे सिंहनाद निर्माण झाले. जयद्रथाने अशा प्रकारे वाद्यांचा आवाज ऐकला, धनुष्याचा चमत्कार ऐकला तर गुप्तचरांनी देखील अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा समाचार आणला तेव्हा जयद्रथ अत्यंत भयभीत झाला. उष्ण विचार करून तो म्हणायला लागला की आता प्राण वाचवण्यासाठी मी सरळ माझ्या राजधानीतच निघून जातो. दुर्योधनाचा धूर्तपणा मात्र जागर झाला. दुर्योधन चाणाक्ष होता आणि दुर्योधनाने असा विचार केला की या निमित्ताने फार मोठं कार्य साधलं जाऊ शकतं. जर जयद्रथ वाचला तर अर्जुनाला न मारता तो आपणच मरणार आहे. सगळ्यांनी मिळून जयद्रथाला सांगितलं की तू घेऊ नको. दुर्योधन म्हणाला की मी स्वतः कर्ण अश्वत्थामा शत्रुनी दुःशासन द्रोणाचार्य अनेक वीर राजे तुझ्या रक्षणाकरता उभे राहून तू चिंता सोड. माझी सर्व सेना तुझ्या रक्षणाकरता सिद्धवून युद्ध करी. रात्री दुर्योधन जयद्रथाला घेऊन द्रोणाचार्यांकडे गेला. आचार्यांनी अर्जुनाच्या सामर्थ्याचं वर्णन केलं पण म्हणाले की तू अर्जुनाचं भय पाळू नकोस. तुझं रक्षण मी देखील करेन. मी आता अभियोग रचीन की अर्जुन तो व्यूह पार करत तुझ्यापर्यंत येईल. येण्याच्या वेळेला सूर्यास्त त्याच्या आधी निश्चित झालेला असेल. अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा प्रकारचं आश्वासन आणि प्रोत्साहन मिळालं त्यामुळे जयद्रथ देखील समाधानी झाला. त्यांनी आपल्या राजधानीला निघून जाण्याचा विचार बदलला आणि पाठोपाठ कौरव सेनेमध्ये देखील त्या रात्री हर्षधुनी सिंहनाद वाद्यांचे रणवाद्यांचे आवाज यायला लागले. अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केलेली होती की या प्रतिज्ञेचा भार सरळ सरळ श्री कृष्णांवर पडला. आपण पुढची गोष्ट ऐकू पण दरम्यान एक भजन आली होती.
Shri Shiva Madhava
Govinda Gopala
Govinda Gopala
Govinda
Hari bol, hari bol, hari hari bol.
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 Keshav Madhav Govinda 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 bol.
सहा महारथी पराक्रम
मनोबल या सर्वांमध्ये फार श्रेष्ठ आहेत. त्यांना जिंकल्याशिवाय न्यायग्रंथाला प्राप्त करणं फार कठीण आहे. हे दहा जण एकत्र असतील तेव्हा यांना सुलभतेने जिंकता येणार नाही. अर्जुनाची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच नाही. तो म्हणाला की ज्या दहा महारथींच फार मोठं बलवान असं तू वर्णन करतोस त्यांचा पराक्रम माझ्या अर्ध्या पराक्रमा एवढा देखील नाही. जयग्रंथाच्या वर्णाच्या इच्छेने युद्ध करताना तू पाहशील की या सर्वांच्या अस्त्रांना मी आपल्या अस्त्राने जोडून टाकलेला असेल. शेवटी तो म्हणाला की हे ऋषिकेशा जिथं गांधीवासारखं दिव्य मनुष्य आहे मी योद्धा आहे तू सांगती मी कोणाला निकडा नाही. तुझ्या प्रसादाने या युद्धस्थळी अशी कोणती शक्ती आहे की जी मला अध्यय ठरेल. शेवटी अर्जुन म्हणाला की ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणांमध्ये सत्य साधू पुरुषांच्या ठिकाणी नम्रता आणि यज्ञात लक्ष्मीचा वास जसा निश्चित असतो तसं तू नारायण जिथं विद्यमान आहे तिथं जय देखील निश्चितच आहे. उद्या प्रातकाळी माझा रथ तयार असू दे असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणायला लागला. एवढं निश्चित की आपणावर महान कार्यभाग येऊन पडलेला आहे. त्या रात्री अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांना नीट झोप लागली होती असं महाभारतकार वर्णन करण्यात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की पुत्रवधू उत्तरा आणि तुझी भगिनी सुभद्रा यांना धीर देऊन तू आश्वस्त कर. उत्तरेचा शोक दूर झाला पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाच्या शिबिरात गेले. त्यांनी सुभद्रेच सांत्वन केलं. भगवान म्हणाले की तू पुत्रासाठी शोक करू नकोस. तो उत्तम गतीला प्राप्त झालेला आहे. आपल्या स्मृषेला तू धीर दे. उद्या अत्यंत प्रिय समाचार ऐकून तू शोकरहित होशील. भगवंतांनी अर्जुनाची प्रतिज्ञा सुभद्रेला सांगितली आणि ती कदापि निष्फळ होणार नाही असं तिला आश्वासन देखील दिलं. त्या रात्री श्रीकृष्ण अर्जुनाच्या भवनात गेले. स्वतः मांडामांड करून तिथं त्यांनी एका पूजेची व्यवस्था करावी आणि भगवान शंकरांची पूजा करण्यात आली. अर्जुनाने अत्यंत प्रसन्न चित्ताने श्रीकृष्णांना गंध माला इत्यादींनी अलंकरण केलं. सर्व उपहार त्यांना अर्पण केला. भगवान मितपूर्वक म्हणाले की तुझं कल्याण असतो आता तू झोपायला जा. मी तुझ्या कल्याणाच्या साधनासाठी जातो आहे. श्रीकृष्ण जे कार्य करायचं होतं त्या कार्याचं चिंतन करत शुभशैलीवर पहुडले. त्या रात्री खरंच पांडवांच्या शिबिरामधलं कोणीही झोपी जाऊ शकलं नाही. खर तर असं झालं की या दिवसानंतर द्रोणाचार्यांचा वध होईपर्यंत अखंड युद्ध चालू राहिलं. रात्र आणि दिवस असं युद्ध त्याच्यानंतर घडलं. सर्व शिबिरामध्ये अर्जुनाच्या प्रतिज्ञेची चर्चा चाललेली होती. भगवान मध्यरात्री जागे झाले. अर्जुनाच्या प्रतिज्ञेचं स्मरण करून दारुकाला म्हणाले की अर्जुनाने जयद्रथाची प्रतिज्ञा केलेली आहे. तोरण ही सारी सेना जयद्रथाचं रक्षण करेल. मी उद्या असं कार्य करेन की ज्या योगे सूर्यास्तापूर्वी अर्जुन जयद्रथाचं वध करेन. मला पत्नी मित्र कुटुंबीजन बंधू बांधव किंवा अन्य कोणी तुमची पुत्र अर्जुनापेक्षा अधिक प्रिय नाही. अर्जुना लगीच असलेल्या जगाला मी मुहूर्तभर देखील पाहू शकत नाही. अर्जुनासाठी वेळ आली तर मी उद्या कर्ण दुर्योधनातही सर्वांचा संहार करेल. भाषिक होऊन उद्या समरांगणात अर्जुनासाठी सर्व राजांची सेना चक्राने मारून पाडलेली आहे. जो अर्जुनाचा द्वेष करतो तो माझा द्वेष करतो असं भगवंत म्हणायला लागले. जो अर्जुनाचा अनुगामी आहे तो माझा अनुगामी आहे. जयद्रथाची अर्जुनाची प्रतिज्ञा सफल होण्यासाठी श्रीकृष्ण अध्यक्ष दक्ष होते. त्यांनी दारुकाला सूचना अशा केल्या की उद्या शास्त्रविधीनुसार आधार सुसज्जत वृक्ष त्या रथामध्ये कौमोदकी गदा मी युद्धामध्ये ज्या सर्व दिव्य शक्ती वापरतो त्या दिव्य शक्ती तू रथामध्ये घालून ठेव. माझं चक्र देखील रथामध्ये असू दे. धनुष्यबाण आणि अन्य सर्व युद्ध सामग्री तू रथामध्ये ठेव. मागच्या बाजूला जरूरत चिन्हांकित ध्वजासाठी देखील जागा असू दे. बलाहसाठी माझे श्रेष्ठ गोरे घोडे उद्या रथाला तू झुंपव. तुम्ही कवच धारण करून सिद्ध राहा. जर मी युद्धामध्ये भाग घेतला तर अर्जुनाचं सारस्य तुला करावं लागेल. ज्या क्षणी मी पाश्चजन्य शंखाचा ऋषभ स्वराने वाजवलेला शब्द तू ऐकशील तेव्हा तू मोठ्या वेगाने माझ्या जवळ ये. उद्याच्या एका दिवसात अर्जुनाचं सर्व दुःख आणि अमर्ष मी दूर करून टाकेल. मी असे सर्व उपाय योजेल की जेणेकरून धृतराष्ट्र पुत्रांच्या समक्ष अर्जुन जयद्रथाला ठार मारेल. उद्या अर्जुन ज्या ज्या वीराचा वधाचा प्रयत्न करील त्या त्या वीराचा वध करण्यात तो यशस्वी होईल अशी मी आशा करतो. त्यावर दारुका मी भगवंतांना असं म्हटलं की तुम्ही ज्याचे सारथी आहात त्याचा विजय तर निश्चितच आहे. असं असलं तरी देखील अर्जुनाच्या विजयासाठी उद्या तुम्ही जी आज्ञा केलेली आहे ते सर्व मी अवश्यमेव करीन आणि युद्धाची सर्व सिद्धता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खेळेल. त्या रात्री आपल्या प्रतिज्ञेच्या रक्षणाचं चिंतन करत असतानाच अर्जुनाला झोप लागली. त्याला एक दिव्य स्वप्न पडलं. स्वप्नात अर्जुनाने असं पाहिलं की भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे आले आणि म्हणाले की तू विषाद करू नकोस, जे कार्य करायचं आहे ते प्रयत्नपूर्वक कर. त्यावर अर्जुनाने जयद्रथ वधाच्या आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेविषयी भगवंतांजवळ चिंता व्यक्त केली. भगवान म्हणाले की पाशुपतास्त्र जर आज तुला विदित असेल तर तू उद्या जयद्रथाला अवश्य मारशील. जर तुला त्याचं ज्ञान नसेल तर तू मनोमन भगवान वृषभ ध्वजाला शंकरांना शरण जा. त्यांच्या प्रसादाने तुला आता ते महान अस्त्र देखील प्राप्त होईल असे मन करून हे स्वप्न आहे. अर्जुन महादेवांचं चिंतन करायला लागला. त्याला असं दिसलं की भगवान श्रीकृष्ण त्याला अंतरिक्षातून महादेवांकडे घेऊन जात आहेत. पर्वताच्या एका शिखरावर त्यांना भगवान शंकरांनी दर्शन झालं. दोघांनीही भगवान शंकरांना भूमीवर मस्तक ठेवून नमस्कार केला. त्या दोघांनाही नर नारायणांना एकत्रित आलेलं पाहून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुमचं स्वागत आहे, तुमचे जे श्रम आहे ते दूर हो. ज्या कार्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात ते काय आहे? चौघडी हात जोडून हात जोडून उभे राहिले आणि शिवाची स्तुती करायला लागले. भगवान शिवांचं दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाला असं दिसलं की थोड्या वेळापूर्वी मगाशी शंकरांची पूजा करायची म्हणून पूजेला बसलेला असताना उपहार मात्र श्रीकृष्णांना अर्पण केलेला होता तो भगवान शिवांच्या ठेवलेला आहे. अर्जुनाने परत एकदा स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्णांची आणि भगवान शंकरांची मनोमन पूजा केली. शंकरांना म्हणाला की मी आपणाकडून दिव्य अस्त्र प्राप्त करून घेऊ इच्छितो. भगवान शंकरांनी विधीपूर्वक मंत्रोच्चारपूर्वक ते घोर पाशुपतास्त्र अर्जुनाला अर्पण केलं. भगवान शंकरांची अनुज्ञा घेऊन ते दोघंही वीर भगवान श्रीकृष्णाने अर्जुन परत शिबिरामध्ये आले. प्रातःकाळी भगवान श्रीकृष्ण राजा युधिष्ठिराच्या शिबिरात गेले. त्यावेळेला श्रीकृष्ण आणि सात्यकी एकाच आत्मावर बसलेले होते. त्या युधिष्ठिराने श्रीकृष्णांना संबोधित करून मधुर वाणीने म्हटलं की देव इंद्रांचा आश्रय करतात तसा आम्ही एकमात्र तुझा आश्रय घेऊन युद्धामध्ये विजय आणि शाश्वत सुख प्राप्त करू इच्छितो. हे शत्रू नाशना सनातन देव देवेश्वरा, हरे कृष्णा वैकुंठा पुरुषोत्तमा, तुला नमस्कार असो. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सजल मेघासम गंभीर वाणी युधिष्ठिराला सांगितलं की त्रिलोकामध्ये धनंजयासारखा दुर्धर अन्य कोणी नाही, तुझ्या शत्रूंना तो अवश्य मारी. मीही तेच करेन की ज्या योग्य अर्जुन दुर्योधनाच्या साऱ्या सेनेला दंत करून टाकेल. भगवान श्रीकृष्ण असं म्हणत असताना युधिष्ठिराच्या दर्शनासाठी अर्जुन आला. युधिष्ठिराने उठून प्रेमपूर्वक त्याला अभिनंदन दिलं, आशीर्वाद दिला आणि आज संग्रामात तुला निश्चित विजय प्राप्त होईल, भगवान श्रीकृष्णही प्रसन्न आहेत. तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपण पाहिलेलं आश्चर्यजनक स्वप्न तिथं सर्वांना सांगितलं, ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी धरतीवर मस्तक ठेवून भगवान शंकरांना प्रणाम केला आणि म्हटलं की हे तर फार चांगलं झालं. थोड्या वेळामध्ये सर्व दूत आणि युधिष्ठिराची आज्ञा घेऊन सर्वजण तिथून बाहेर पडले आणि युद्धासाठी घेऊन निघाले. श्रीकृष्ण अर्जुन सातकेतील युधिष्ठिराची आज्ञा घेऊन शिबिराबाहेर पडले. अर्जुन आपल्या शिबिरामध्ये गेला. तिथं पोहोचल्या भगवान श्रीकृष्णांनी एखाद्या साध्याप्रमाणे अर्जुनाचा वानर चिन्हांकित श्रेष्ठ रथ सुसज्ज केला. अर्जुनाला अशा प्रकारे बातमी दिली. अर्जुनाने सोन्याचं कवच गिरीत धारण केलं, मनुष्यबाण घेऊन रथाची परिक्रमा केली. ब्राह्मणांनी त्याला विजय पूजक आशीर्वाद दिले, त्याची प्रशंसा केली आणि ती ऐकत ऐकत अर्जुनीच्या विशाल कथावर अधूर झाला. सारस्य कर्मामध्ये निपुण असलेल्या भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचे जोर आणि वाघजोर देखील हातात घेतले. अर्जुनाचा रथ रणभूमीकडे निघाला तेव्हा अनेक शुभशकून होत होते आणि इथून पुढं जयद्रथ पदाच्या विलक्षण अशा पर्वाला प्रारंभ झाला. द्रोणाचार्यांनी फार मोठा अभेद्याचा व्यूह रचलेला होता. या संबंधीची जी कथा आहे ती कथा आपण यथावकाश अर्थात पुढच्या मंगळवारी पाहूया.